फार पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्ष सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न होऊन सूर्यानं त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. हा मणी तेजानं प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळं राजाला दररोज सोनं प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा. सत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णानं सत्राजितांकडे या मण्याची मागणी केली, पण सत्राजितानं तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहानं त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारलं आणि तो दिव्यमणी पळवला. पुढे त्या सिंहाला जांबुवंत नावाच्या जंगली राजानं ठार मारून तो स्यमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेन स्यमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधात निघाला. प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तो काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडला होता. जवळच सिंहाच्या पाऊल खुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढत कृष्ण जांबुवंतांच्या गुहेपाशी पोहोचला आणि स्यमंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचं ओरडणं ऐकून जांबुवंत तिथे आला. त्यानं कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचं युद्ध 21 दिवस चाललं होतं, त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीनं व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाचं संकष्टी चतुर्थीचं व्रत निष्ठापूर्वक केलं. श्री गणेशाच्या कृपाप्रसादानं श्रीकृष्णाला विजयप्राप्ती झाली. जांबुवंतानं स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचं कारण असं सांगतात, पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशात पावसाचं पाणी साचलं होतं. त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्री गणेशाने चंद्राला दिलेला शाप श्रीकृष्णाला अशा प्रकारे भोवला होता. पण संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावानं श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णानं स्यमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजितानं श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णाला दिली. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात. या व्रतामुळं संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकट दूर होतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.